चीनीमंडी.com पॉडकास्ट.
येत्या 2.5 ते 3 महिन्यात नवा ऊस गाळप हंगाम सुरू होत आहे. त्याच दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत आहे. तत्पूर्वी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यंदाच्या हंगामातील सगळी थकबाकी दिली जाईल असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. साखर आयुक्तालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार 2018-19 हंगामात FRP राज्यात 23,173 कोटी रुपयांची देणी होती. त्यातील 22,367 कोटी रुपयांची देणी भागवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात अजूनही 9,000 कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती बरी आहे. त्यामुळे विद्यमान फडणवीस सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सगळी देणी भागवल्याचा दावा करू शकते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. राज्यात गेल्या हंगामात 195 साखर कारखान्यांनी ऊस गाळप केलं. त्यातील केवळ 10 साखर कारखान्यांनीच सरकारच्या FRP जास्त दर दिला आहे. या कारखान्यांनी साखर उतार्यानुसार शेतकऱ्यांची बिलं काढली आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी 14 दिवसात FRP पैसे भागवण्याच्या नियमाचा भंग केला आहे. तसंच शेतकऱ्यांना दिलेले पैसेही 3 टप्प्यात दिले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा सहकारी साखर कारखाना, बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांचा कारखाना, तर सोलापूर जिल्ह्यातील सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याचाही समावेश आहे. साखर कारखान्यांनी अतिरिक्त ऊस उत्पादन आणि त्यामुळे साखरेला उठाव नसल्यानं कारखान्यांकडे रोकड नसल्याचं कारण पुढं केलं आहे. राज्यात गेल्या हंगामात 107.21 लाख टन साखर उत्पादन झालं. गेल्या वर्षी देखील 107.10 लाख टन उत्पादन झालं होतं. यासंदर्भात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या वर्षी आम्ही FRP प्रति टन 200 रुपये जादा दर दिला होता. यंदा आम्ही केवळ FRP रक्कमच देऊ शकलो. ती देखील आम्ही टप्प्याटप्प्यानं दिली आहे. केंद्राच्या अल्पमुदतीच्या कर्ज योजनेतून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेतकरी अभिनंदन पाटील म्हणाले, यंदा आम्हाला 2900 रुपये FRP दर मिळाला. तो देखील टप्प्याटप्प्यानं मिळाला. आम्ही आता फारसं काही करू शकत नाही, कारण तांत्रिकदृष्ट्या कारखान्यांनी पैसे भागवले आहेत. पण खतं, ट्रॅक्टरचं डिझेल, मजुरी आणि इतर खर्च वाढत असताना गेल्या वर्षीपेक्षा कमी पैसे मिळाले ही गोष्ट वेगळी आहे. पाटील दरवर्षी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याला ऊस देतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखाना सरकारच्या FRP 150 ते 200 रुपये प्रति टन जादा दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. यंदा कारखान्यानं ऊस दिल्यानंतर 14 दिवसात पहिला हप्ता, त्यानंतर एप्रिलमध्ये दुसरा हप्ता दिला आहे, तर दिवाळीच्या तोंडावर कारखाना 3रा हप्ता देणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवता यावेत यासाठी केंद्रानं 10,000 कोटी रुपये अल्पमुदतीच्या कर्ज योजनेतून उपलब्ध केले, पण त्याचा फायदा केवळ कारखान्यांना वेळ मारून नेण्यासाठी झाला. शेतकऱ्याला या योजनेचा फारसा फायदा झालेला नाही. कारखान्याच्या परिस्थितीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री गुरुदत्त साखर या खाजगी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटके म्हणाले, यंदाच्या हंगामात कारखान्यात झालेल्या उत्पादनापैकी साखर विक्री करता आलेली नाही. ऊसतोडणी मजुरांना ॲडव्हान्स देण्यासाठी नव्हे तर कारखान्याकडे मेंटेनन्ससाठीही पैसे नाहीत. कारखान्याची कर्ज काढण्याची ऐपत संपुष्टात आली आहे. 2017-18 हंगामात FRP 200 रुपये प्रति टन जादा दर दिला होता, पण यंदा ते शक्य झालं नाही. एकूणच तांत्रिकदृष्ट्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे भागवले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कदाचित विधानसभा निवडणुकीत सरकारला याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. यासाठी दिलासा म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळं गेल्या वर्षी ऊस लागवड घटली आहे. त्यामुळं आगामी हंगामात महाराष्ट्रात साखर उत्पादन 70 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, तर देशातील एकूण साखर उत्पादन 282 लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.